आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अनुसूचित जाती प्रवर्गात आणखी उपवर्गवारी करणं आणि वेगवेगळा कोटा देणं चुकीचं नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक 2024 लोकसभेत सादर. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमातून आदरांजली. माजी प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांना अटकपूर्व जामीन द्यायला दिल्ली न्यायालयाचा नकार. आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसळेनं नेमबाजीत पटकावलं कांस्यपदक. आरक्षणाचा फायदा अधिक मागासांना मिळावा यादृष्टीनं राज्य सरकारांनी अनुसूचित जाती प्रवर्गात आणखी उपवर्गवारी करायला आणि त्यांना स्वतंत्र कोटा द्यायला हरकत नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली संविधान पीठानं आज 6-1 असा हा निर्णय दिला. अनुसूचित जाती आणि जमातींमध्ये आर्थिक आणि सामाजिक स्तरांमध्ये प्रचंड विविधता असून त्यामुळे सर्व प्रकारच्या मागासवर्गांना एकाच वर्गात बसवणं योग्य नाही असं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी निकालात म्हटलं आहे. त्याचं प्रमाण ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारांना असून अशा प्रकारचं आरक्षण देता येईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. मात्र एखाद्या उपवर्गाला 100% आरक्षण देता येणार नाही तसंच अधिक मागासांना पुरेसं प्रतिनिधित्व मिळालं नसल्याचा प्रत्यक्ष डेटा आवश्यक राहील असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. अनुसूचित जाती जमातींमधली क्रिमी लेअर ठरवण्यासाठी राज्य सरकारांनी धोरण निश्चित करावं आणि त्यांना आरक्षणातून बाहेर काढावं असं न्यायमूर्ती भूषण गवई यांनी म्हटलं आहे. याखेरीज विक्रम नाथ, पंकज मिथल, मनोज मिश्रा आणि सतीशचंद्र शर्मा या न्यायमूर्तींनी या निवाड्याच्या बाजूनं कौल दिला. न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांनी मात्र विरोधात निर्णय दिला आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक 2024 आज लोकसभेत सादर केलं. या विधेयकान्वये 2005 आपत्ती व्यवस्थापन कायद्यात बदल करून राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांची कार्यपद्धती बळकट करण्यात येईल. जलजीवन मिशन अंतर्गत देशभरात 15 कोटीपेक्षा जास्त नळजोडण्या देण्यात आल्याची माहिती जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली. दरम्यान वायनाडमध्ये दरड कोसळून झालेली दुर्घटना ही गंभीर स्वरूपाची दुर्घटना म्हणून सरकारने घोषित करावी अशी मागणी काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी केली. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं असल्याचं त्यांनी संसद भवनाच्या आवारात बातमीदारांशी बोलताना सांगितलं. सरकारनं ही घोषणा केल्यानंतर खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजनेअंतर्गत मदत आणि पुनर्वसनाच्या कामासाठी 1 कोटी रुपये देणार असल्याचंही थरूर यांनी नमूद केलं. हिंदकेसरी ठरलेल्या कुस्तीगीरांना राज्य सरकारचं अनुदान गेल्या 11 वर्षांपासून मिळालेलं नाही हा मुद्दा राज्यसभेत खासदार रजनी पाटील यांनी उपस्थित केला. खेळाडूंचं वर्तमान आणि भविष्य सुरक्षित करावं यादृष्टीनं विशेष नियामक मंडळ स्थापन करावं अशी मागणी रजनी पाटील यांनी केली. देशात निवडणूक लढवण्यासाठी किमान वयाची अट 25 वर्षांपासून 21 वर्ष करण्याची मागणी आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांनी केली आहे. शून्य काळात बोलताना चड्ढा यांनी तरुणांनी सक्रिय राजकारणात येण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने हा बदल करावा असं म्हटलं आहे. लोकमान्य टिळक यांच्या शतकोत्तर 4थ्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना सर्वत्र आदरांजली वाहण्यात आली. लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी लोकमान्य टिळक यांना समाज माध्यमावरच्या संदेशात आदरांजली वाहिली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शतकोत्तर 4थ्या जयंती दिनानिमित्त त्यांना सर्वत्र आदरांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केलं. आज राज्यातल्या विविध शासकीय कार्यालयांमध्येही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली वाहण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावानं आकाशातल्या ताऱ्याची नोंदणी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक सुशील तुपे यांनी अमेरिकेतल्या आंतरराष्ट्रीय तारे आणि अवकाश नोंदणी संस्थेत लोकशाहीरांच्या नावानं तारा नोंद केला आहे. आजपासून स्मार्टफोनवर एप्लिकेशनच्या माध्यमातून हा तारा पाहता येणार आहे. अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचं उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत झालं. अन्यायाची जाणीव करून देणं आणि त्याविरोधात लढण्याची प्रेरणा देण्याचं काम अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यानं केलं. त्यांच्या साहित्यानं राज्यात क्रांतिकारक परिवर्तन घडवून आणलं असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. त्यांच्या मार्गदर्शनानुसार सरकार निर्णय घेतं त्यानुसारच अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. नागरी सेवा परीक्षेच्या अर्जात खोटी माहिती दिल्याप्रकरणी माजी प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन दिल्ली न्यायालयानं आज फेटाळला. केंद्रीय लोकसेवा आयोगानं खेडकर यांची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय काल दिला. तसंच भविष्यात कोणतीही प्रशासकीय सेवा परीक्षा देण्यावर त्यांच्यावर बंदी घातली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आजचा दिवस भारतीय खेळाडूंसाठी संमिश्र ठरला. भारताच्या स्वप्नील कुसळेनं पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजी प्रकारात आज कांस्य पदकाला गवसणी घातली. त्यानं 451.4 गुणांची कमाई केली. चीनच्या युकुन लिऊ यानं सुवर्ण तर युक्रेनच्या सेरही कुलिश यानं रौप्य पदक पटकावलं. 50 मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजी प्रकारात ऑलिम्पिक पदक जिंकणारा स्वप्नील हा पहिला भारतीय नेमबाज ठरला आहे. तसंच पॅरिस ऑलिम्पिकमधलं भारताचं हे तिसरं कांस्य पदक आहे. दुसरीकडे महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात अंजुम मोदगिल आणि सिफ्त कौर या पात्रता फेरीत जाण्यात अपयशी ठरल्या. मुष्टीयुद्ध स्पर्धेत निखत जरीन हिला 50 किलो वजनी गटात 16व्या फेरीत चीनच्या अव्वल मानांकित वु यू हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. तर हॉकीमध्ये पात्रता फेरीत भारतीय संघाला बेल्जियमनं 2-1 असं पराभूत केलं. बॅडमिंटनच्या पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला मलेशियाच्या अरुणचिया आणि सोह वू यी या जोडीने 21-13 14-21 16-21 असं हरवलं. भारतानं आतापर्यंत 3 कांस्य पदकावर नाव कोरलं आहे आणि ही तिन्ही पदकं नेमबाजीतली आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत कांस्य पदकाला गवसणी घालणारा नेमबाज स्वप्नील कुसळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वप्नीलचं अभिनंदन केलं आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये भारतानं नेमबाजीत 3 पदकं मिळवण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. स्वप्नीलच्या समर्पण आणि चिकाटीमुळे जागतिक मंचावर संपूर्ण देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी त्यानं केली असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल स्वप्नील कुसळेचं कौतुक केलं आहे. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनीही स्वप्नीलचं अभिनंदन केलं आहे. त्याची जिद्द चिकाटी आणि परिश्रमाला सलाम असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनीही स्वप्नीलचं कौतुक केलं आहे. कोल्हापूरच्या मातीतल्या या सुपुत्रानं महाराष्ट्राचा गौरव वाढवला असून राज्याच्या क्रीडाक्षेत्राला नवं चैतन्य ऊर्जा दिली आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नील कुसळेच्या कुटुंबियांचं दूरध्वनीद्वारे अभिनंदन केलं. स्वप्नीलच्या या यशाबद्दल त्याचे वडील सांगतात.
जर माणसाची मोठी इच्छाशक्ती असेल तर त्या ठिकाणी अगदी खडकावर सुद्धा असो डोंगरामध्ये असो कुठेही माणूस असो तो आपला चमक दाखवू शकतो हे त्यानं स्वप्न अगदी सिद्ध करून दाखवलेलं आहे. कारण भले पैसा जवळ असो नसो जर मेहनत असेल आपल्या अंगामध्ये आपली इच्छाशक्ती मोठी असेल तर त्या ठिकाणी मात्र माणूस आपलं करिअर त्या टोकापर्यंत पोहोचू शकतो हे त्याच्या कार्यातून सिद्ध झालेलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नील कुसळे याला 1 कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अनुसूचित जाती प्रवर्गात आणखी उपवर्गवारी करणं आणि वेगवेगळा कोटा देणं चुकीचं नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक 2024 लोकसभेत सादर. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमातून आदरांजली. माजी प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांना अटकपूर्व जामीन द्यायला दिल्ली न्यायालयाचा नकार. आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसळेनं नेमबाजीत पटकावलं कांस्य पदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.